सुपरहिट गाण्यानंतर पुन्हा एकदा मी आकांक्षा इथे हजर झाली आहे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी. ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम.
सेलेब कट्टा.
सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं एक असा ऍक्टर आपल्याबरोबर गप्पा मारायला येणार आहे ज्याला आपण ऑलरेडी एका मालिकेमध्ये पाहिलं होतं, पण त्या मालिकेमध्ये तो एकदम वेगळ्या रूपात होता आणि आता तो एकदम वेगळ्या रूपात आपल्याला दिसणार आहे. हो, मी बोलते आहे मंदार जाधव विषयी, ज्याला आपण श्री दत्तगुरूंच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं आणि आता तो सुख म्हणजे नक्की काय असतं यामध्ये एकदम वेगळ्या रूपात आपल्याला दिसणार आहे. सो मंदार माझ्या बरोबर आहे. हॅलो मंदार.
हाय आकांक्षा, हाव आर यू?
मी मजेत, तू कसा आहेस?
मस्त मस्त. आणि सगळ्या लोकांना माझा नमस्कार.
बिलकुल. आणि खरं तर आता आम्ही तुला एका नव्या रूपात पाहणार आहोत. हे खूपच ड्रास्टिक चेंज आहे. सो कसा काय आला हा टर्न तुझ्या लाईफमध्ये?
अगदी बरोबर. या आधी लोकांनी मला श्री गुरुदेव दत्त या मालिकेत बघितलं, दत्तगुरूंच्या भूमिकेत, आणि खूप प्रेम दिलं. त्या ती पौराणिक मालिका होती, त्या मालिकेचा माझा लुक वेगळा होता, एक दत्तगुरूंचा लुक होता आणि लोकांना खूप आवडला तो. आणि आय वॉज व्हेरी हॅपी की मला ती मालिका मिळाली, दत्तगुरूंची भूमिका प्ले करण्याचा चान्स मिळाला. पण आता ती मालिका संपलेली आहे आणि नवीन एक मालिका लोकांना बघायला मिळेल. सुख म्हणजे नक्की काय असतं अर्थभावावर, तर लोकांना खूप वेगळा लुक माझा बघायला मिळेल. त्यात पौराणिक मालिका असल्यामुळे तो तसा लुक होता, देवाचा एक लुक. आणि ही एक सोशल मालिका आहे आजच्या काळातली, तर याच्यात जयदीप नावाचा माझा कॅरेक्टर आहे जो लंडनवरून शिकून आलाय, परदेशातून शिकून. पण आणि सो ही इज इंडिपेंडेंट, आय थिंक वेल ग्रूम्ड जेंटलमॅन. पण इंडिपेंडेंट विचारांचा असला तरी सुद्धा तो आपल्या रूट्सशी कनेक्टेड आहे, संस्कारी मुलगा आहे, गुणी मुलगा. सो लुकही खूप छान आहे, सो लोकांना आवडेल.
मंदार जाधव बरोबर आज आपल्या गप्पा सुरू आहेत आणि त्या अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.